www.thebrainfuzz.com.
सो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? सुरुवातीला मला एक गोष्ट सांगा, किती लोकांनी फास्ट अँड फ्युरियस बघितलंय? आता ज्या लोकांनी बघितलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. कारण मी बघितलं नाही म्हणून म्हणतोय, बाकी काय नाही काय नाही, मला बघायची गरजच नाही मुळात. कारण मी जॉब करतो आणि मी रोज जॉबवरून घरी येताना किंवा जाताना फास्ट अँड फ्युरियसचा अनुभव घेतो. कारण फास्ट अँड फ्युरियसच्या ड्रायव्हरपेक्षा भयानक लोक आपल्या इंडियामध्ये राहतात. एनीवन कॅन गेस? ते म्हणजे आपले ॲटो ड्रायव्हर, राईट, रिक्षावाले. म्हणजे त्यांना रिक्षा चालवताना असा फील येतो जसं की ते विमान चालवलेत. ह्या गोष्टीमध्ये स्वतःचं नाव पण ठेवले पायलट, पण ते कोणते पायलट? ॲटो पायलट. खतरनाक. म्हणजे तुम्ही बघितलं का, अदर कंट्रीमध्ये सुद्धा रिक्षा असतात पण त्यांचे नियम वेगळे असतात, सगळं शिस्तीत असतं. त्यांच्या ॲटोच्या पाठीमागं पण लिहिलेलं असतं, ड्राईव्ह सेफली, युअर लाईफ इज व्हॅल्युएबल. पण आपल्या इंडियावाले त्यांच्या ॲटोच्या पाठीमागं काय लिहिलेलं असतं? बघतोयस काय रागानं, ओव्हरटेक केले वाघानं, बदला ले लुंगा, मेरी चलती है तेरी क्यू जलती है, असं का? बर, एकांदा ते पाठी मागलेलं होतं, बुरी नजर वाले तेरा मुखाला, मी त्याच्या पाठीच मागं उभा होतो, असे मी त्याला ओव्हरटेक केलं. त्याचं तोंड बघून मला 100% कळलं, यानं हा जो स्लोगन लिहिला ना तो परफेक्ट लिहिला आहे. याचं स्लोगन नाही का, ना याच्या ॲटोला नजर लागणार, ना याच्या तोंडाला नजर लागणार. इतकं खतरनाक. ॲटोवाले ओळखायला लगेच येतात आणि ते समोरच्या ओळखतात पण बरोबर. आता तुम्ही कधी एखादा ग्रुप घ्या बरं ॲटोवाल्यांचा, 10 ग्रुपपैकी एखादा तर दिलजेली असतो, दिलजेली. म्हणजे त्याला एकतरी प्रेम तर झालेलं असतंच, किंवा त्याला कोणती सोडून गेलेली असती, किंवा तो कोणाला तरी सोडून गेलेला असतो. त्यांच्या ॲटोमध्ये असे गाणे लागतात, असे गाणे लागतात विषयच नाही, नुसते दळत बरे गाणे. एके दिवशी मी असा शिवाजीनगरून बसलो, शिवाजीनगरून वारजेला येईपर्यंत त्यानं 12-13 गाणे लावले, सगळे दळत भरे. त्याचे गाणे ऐकून 2-3 वेळेस मलाच वाटलं, अरे बापरे, मला काय 10 वारजणी सोडून गेल्यात का काय? मला माझ्या कॉलेजचं प्रेम आठवायला लागलं, शाळेतलं प्रेम आठवायला लागलं, इंजिनिअरिंगचं प्रेम आठवायला लागलं. आणि जेव्हा मी वारजेला उतरलो ना, तेव्हा मला कळलं, अरे मला तर गर्लफ्रेंडच नाही. मग इतकं खतरनाक असतं ॲटो ड्रायव्हर. तर ते पुण्यातले ॲटो ड्रायव्हर, त्यांचा नादच करू नका. तुम्ही त्यांना जर शिवाजीनगरला हात दाखवला ना, तर ते डेक्कन लावून थांबतात. मग त्यांना तो ॲटो पकडण्यासाठी आपला दुसरा ॲटो करावा लागतो. एवढे खतरनाक असतात ॲटोवाले. आता इंडियामध्ये अजून एक गोष्ट कंपल्सरी झाली आहे ॲटोवाल्याच्या बाबतीत, की ज्यांना कोणाला IPS IAS ऑफिसर व्हायचं ना, त्यांचा बाप ॲटो ड्रायव्हर पाहिजे म्हणजे पाहिजे. ते न्यूजपेपरला पाहिजे, ते कारणच पाहिजे. रोज सकाळी नाही का उठतो, एक तर न्यूज असते, ॲटोवाल्याचा मुलगा झाला IPS ऑफिसर, IAS ऑफिसर का? म्हणजे 12 वाजेच्या नंतर नाही का, जसं की तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला बायोलॉजी कंपल्सरी आहे, तसं नाही का MPSC करायचं असेल की तुम्हाला ॲटो ड्रायव्हर हो ना बाप, हे गरजेचं म्हणजे गरजेचं. खतरनाक आहेत लोक. त्या ॲटोच्या पाठीमागे गोष्ट लिहिली असते अजून, सुरक्षित अंतर ठेवा. एक ॲटोला म्हणजे वाचलं, हे त्याला जाऊन म्हटलं, हे तू लक्षात ठेव, तुला 4-4 लेकरं आहेत. आता सुरक्षित अंतर ठेवा आणि खाली पाठीमागे लिहिलं असतं फक्त 3 प्रवाशांसाठी, म्हणून तुला 4 लेकरं, आता काय करायचं? हां, हे पुण्यात लोक मात्र प्रॉपर आहेत बरं काय बाबतीत, ॲटोवाले फक्त 3 प्रवाशांसाठी हे फक्त ते नियम पाळतात. पण आमच्या गावाकडे तसं नाही, आमच्या गावाकडचे लोक फक्त 3 प्रवाशांसाठी हे पुढच्या सीटसाठी असतं, मागच्या सीटचं वेगळंच असतं. ते प्रवास जर केला ना तुम्ही, पहिल्यांदा तुम्ही ड्रायव्हरच्या राईट साईडला बसलेले असतात, मग तुम्ही सरकत सरकत ड्रायव्हरच्या सीटवर येतात, आणि ड्रायव्हर सरकत सरकत लेफ्ट साईडला जातो. मग तो असे गाणे चालवत असतो, गाणे वाजत वाजत गाडी चालवत असतो, सर्व पूर्ण ॲटो चालवत असतो, आणि एक असा हात दाखवतो, हळूच विमलची पिचकारी बाहेर टाकतो अशी. मग माझ्या साईडचा एकदम मला हळूच म्हणतो, आता जर येणं कोणाला ठोकलं किंवा उडवलं, पोलीस कोणाला पकडणार? म्हणलं जो ड्रायव्हरच्या सीटवर त्याला. त्यानं जी ॲटोतून उडी मारली, जे पळत सुटला, की परत ॲटोत कधीच बसायचं नाही असं म्हटलं. आपल्या इंडियात लोक मला कळतच नाही, सरकारी नोक काय म्हणतात, सरकारी बस नको, सरकारी दवाखाना नको, सरकारी गाड्या नको. हा फक्त नवरा नाही का पोरींना नाही का सरकारी नोकरीवालाच पाहिजे, हे कशामुळं? मग सरकारनं ज्या गाड्या दिल्या त्या आपल्या वापरायला पाहिजे का नाही? पण नाही, आपण प्रदूषण वाढत जाणार, मग ते ॲटोवाले भाव वाढवले की आपण म्हणतो ॲटोवाल्याने काहीचे काही रेट केले, मग ते परत संपवा जाणार, त्यांची संघटना एक होणार, याच्यात आपले दिवस चालले. थोडं म्हणावं काय? थँक्यू सो मच.